मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचुना तव द्वादश वर्षी मृत्यु चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्य नंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोड़ो निस्तवन करित हे अपर्णाधव हिमनग जामात अपराधन कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्सव करितसे शतरुद्र करिता विशेष शतायुषी होत तो पुरुष हा अध्याय पढ़ता निर्दोष तो शिवरूप याचि देही तो यथेची झाला मुक्त त्याचा तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषि सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढ़ती त्यासी होय आयुष्य संतति त्यासी काळन बाधे अंती वेदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पढ़ता घड़े पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाल वाचिता गंडांतर दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागुन देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवन शिवानुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पावुन राहिले शिवरूपे होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान ज्ञान बाधी ग्रह पीड़ा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही एथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न वहावा त्यास प्रसवोनी बांध झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी नाणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशिळे हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंतीस त्यासी मृत्यु आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूल कंद अभंगन वीटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोड़हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।